सुपर इट्स 93.5 फेरेट एफएम पर श्रुति आपके साथ है. सुपर हिट गपशप चल रही है आणि काय ना की सगळेच चॅनल सगळेच आता नवीन नवीन शो आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये रियालिटी शो जास्तीत जास्त असावा असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. सो सिंगिंग स्टार आय हाय सोनी मराठी सिंगिंग स्टार घेऊन आलं आणि यामध्ये लॉकडाऊनमध्ये बरेच असे कलाकार आपण बघितले की जे वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत होते. फॉर एक्झाम्पल संकर्षण कऱ्हाडे, त्याच्या कवितांमुळे तो भलता चर्चेत होता आणि अमेझिंग अशा कविता त्याच्या. सो तो सुद्धा सिंगिंग स्टारचा पार्ट असणार आहे. ऋता दुर्गुडे म्हणजे ही तर ख्वाबो की मलिका वगैरे मराठीतली आणि ही अँकर करतीय शो. प्रशांत दामले, बेला शंडे ही सगळी मोठी मोठी नावं यामध्ये आहेत. सो इस शो का इंतजार रहेगा बहुत जल्द. अगदी नेक्स्ट टू नेक्स्ट वीकपासून सुरुवात होते आहे आणि आता इतरही बरेच चॅनल एकमेकांच्या चढावडीत घेऊन येतीलच नवीन नवीन रियालिटी शो. बस बिग बॉस लाने की घाई मत करना. हाँ 93.5 फेरेट एफएम बजाते रहो.